चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकीच्या प्रश्नावरून धरणे आंदोलन करणाऱ्या आरएलएसपी नेता स्थानिक आमदार यांनी 2 तासात संपवले उपोषण। बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या मागणीवरून राष्ट्रीय लोक समता पार्टी रालोसपा चे राष्ट्रीय सचिव नंदकिशोर कुशवाहा आणि जिव्हा युवा अध्यक्ष विजय कुमार उपाध्याय मझोलिया साखर कारखाना गेटच्या समोर 2 दिवसाचे धरणे आंदोलन आणि उपोषणास बसले होते। या उपोषणाची माहिती स्थानिक आमदार मदन मोहन तिवारी यांना समजल्यानंतर त्यांनी लगेचच कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली। कारखाना व्यवस्थापनाने लवकरच उसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले। यावर आमदार मदन मोहन तिवारी आंदोलन स्थळी पोहोचले आणि उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजवून आंदोलन संपवले। आमदार मदन मोहन तिवारी, लोकसभेचे माजी उमेदवार ब्रुजेश कुशवाहा, राजद प्रदेशाचे नेता अरद सिंग यांच्याबरोबर चर्चेच्या दरम्यान व्यवस्थापक सीएल शुक्ला आणि ऊस जनरल मॅनेजर जेपी त्रिपाठी यांनी आश्वासन दिले की लवकरच उर्वरित उसाचे पैसे दिले जातील। तात्काळ 10 दिवसांचे उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील। या आश्वासनानंतर आमदारांकडून उपोषणास बसलेल्या नंदकिशोर कुशवाहा आणि विजय कुमार उपाध्याय यांना ज्यूस पाजवून उपोषण संपवण्यात आले। हे धरणे आंदोलन केवळ 2 तासच चालले।